यांची अर्थी जिंदगी तर निरोधात आहे. काल्याका ताटा जेवल्याला आज विरोधात आहे. पण काय हरकत नाही, मी पण मागं सरकत नाही. करल धडा वेगळ्या मस्तक मी क्रोधात आहे. माझ्या वर्चस्वाचा तिन्ही लोकी गाजा वाजा आहे. माझा काळजावरती पडलेला तो घाव ताजा आहे. तो सत्तेचा खेळ बुलल्या माझ्या सोबत नको खेळू. मी खेळामध्ये नाही पण तो राजा माझा आहे. आर्मी बोलत नाही भाव कधी भावनेच्या भारत. माझं बालपण गेलं या झोपडीच्या घरात. सत्ताधीशांच्या सभेत माझ्या नावाची बॉम्बी आणि स्वाभिमान विकलाय दीड दमडीच्या तरात. मी भिंतीला पाट लावून असं लढणार. यांचा माझा ना मी यांच्या गाडीत मोडणार. तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला ही फॉप माझ्या उराशी कावटाळून मी जीव सोडणार. माझी दरबारात एंट्री मग तो राजा टरकतो. मला नडत होता आई घाला कोण कुठला. मी काहीच नाही केलं निस्ताम मायकू चालला. प्रस्थापितांच्या गांडीला घाम फुटला. आर्मी रावण आहे मला माझा अहंकार नाडणार. पण मी युद्धाचे नियम सोडून कधी नाही लढणार. माझं नाव ऐकून नियम सुद्धा थरथर कापतो. दैत्य दानवांना नाही सरळ देवाला भेटणार. माझ्या ताकदीचा अंदाजा लावू नको श्याम्या. मी काळ बनून अख्खे ब्रह्मांड गिळणार. तू देश पालता घाल नाही तर जग घाल पालत. माझ्या सारखा कलाकार तुला छाट नाही मिळणार. आणि परिस्थिती पुढे कधी हात नाही टेकले. हा मराठी पोरगा अख्ख्या जगाला भेडला. मला बनवणार याला माझ्यासारखा दुसरा नाही जमला. माझ्या बापानं बी माझ्यासारखा एकच काढला. आली सल्तनत माझी झाली बेचिराग. सत्ता लागले लवडे विरोधाकाच्या जवळ खोलला मी पत्ता. सूर्य अस्ताला गेला आणि संपलं युद्ध. इथं सीन उभा करायला मी जिजलो स्वतः. मी पडद्याच्या मागे राहून सत्ता चालवतो. पुण्यामध्ये बसून अख्खी दिल्ली हलवतो. माझ्या सोबत झगड तुझ्या डोक्यात दगड. मला नडून तर बघ तुला आत्ता घालवतो. वाट गावात साखर वाढ ताटाच भाकर. कारण रॉक्सनचा भारतात न बॅन निघला. माझ्या नावाची फाईल झाली कोर्टामध्ये सादर. तिथला जज माझ्या गाण्याचा फॅन निघला. माझ्या वाजण्या पुढे चौकी अख्खी बेबस झाली. कलाकार मारून गुन्हेगार फेमस झाली. हा नाशिवंत देह माझा जळून जाईल उद्या. माझ्या विचारांची ज्योती यांची श्यामच झाली. पण या भाडव्यांचा माझ्या हातनं नाचलेला जाईल. माझ्या रक्तानं ही फॉपचा इतिहास लिहिला जाईल. आणि खायाळ कलम माझे आगवकत राहील. यांच्या छातीवर क्रांतीचा वनवास लिहिला जाईल. कारावास दिला जाईल नाही तर फास दिला जाईल. तू लढ तुला हक्काचा घास दिला जाईल. तुला नाडणाऱ्यांची सरळ सरळ लंका लावून टाक. कमजोर नको राहू नाही तर त्रास दिला जाईल. माझी धकधकती कला यांच्या डोळ्यात सेल्फी. मला बघून यांची जळती असं नाही माझी गलती. माझं सामर्थ्य डोक्यावरती चढून बोलतं. माझं गाणं ऐकून यांच्या गांडी खालची जमीन हलती. अरे उगच नाही रॉक्सनची चर्चा चालली. एका गाण्यानं माझ्या अख्खी इंडस्ट्री हल्ली. इथं पोचायला मी पण लय खस्ता खाल्ली. आणि मी फुरट्यांच्या मैफिलीत जात नाही हल्ली. करण्या कुत्र्यांना जिंदगी ही जगता येईना. यांच्या गांडी खालचा अंधार यांना बघता येईना. आणि झाऊने मला ह्या पालत्या दुनियेचं ज्ञान. यांची उघडी पडलेली झाट यांना झाकता येईना. म्हणून असल्या हिजड्यांच्या तोंडावर मी ठुकत नसतो. मी माफी नाही मागत कारण मी चुकत नसतो. भल्या भल्यांच्या छाताळावर मी तांडव घातला. येऊ दे जागीरदार कोण बी मी काही चुकत नसतो. हा भैंचोत समाज माझ्या नजरेत न उठला. लय जणांनी माझ्या दारिद्र्याचा आनंद लुटला. माणसं वळलाखण्यात माझी जरा गल्लत झाली. ज्याला खांद्यावर घातला तोच कानात मुतला. आली जवानी जोमात पण पाय नाही घासरला. कुठल्या लंडा पुढे कधी सुद्धा हात नाही पसरला. सगळ्यांचे छक्के पंजे लक्ष देत माझ्या. ते पाठीवरचे वार तुझा भाव नाही विसरला. झाला पाठीवरती वार पण हा अंत नाही. आणि शांत बसायला मी पण संत नाही. ज्याच्यावर विश्वास टाकला त्यानं लायकी दावली. त्याची आई धावल्याशिवाय मी निवांत नाही. कारण माझ्या तरक्कीवर जळायला लागली माझीच माणसं. आजकाल त्यांच्या नजरेत मी वाईट झालोय. मला रस्त्यावर बघून पोरी येड्यागत करतात. आणि मी तरुणींच्या गळ्यातलं ताई झालोय. मला मागच्या काही दिवसात आला दांडगा अनुभव. आणि एक गोष्ट कळली इथं कोण नाही सख्खा. स्वतःच्या कष्टावर लाखोच्या काळजात केली घर. बाकी बुल्ल्यावर बसला हा डीएच्या चाखा. आता तू सांग द्यावा म्या काय पाप केलं. ज्यांनी ज्यांनी दिला त्यागा त्यांना माफ केलं. पण हे हांडगे जाऊन झाले अपोजिटला सामील. आता परक्यांना यांनी यांचा बाप केलं. जिमी काळजाच्या तुकड्यासारखी माणसं जपली. तिचा आई घाली आज माझ्या मरणावर टपली. माझ्या विरोधात कार्यस्थानं सुरू झाली. यांची ज्यांना हातानं भरवलं त्यांनी अशी आई घातली. माझा पाय खेचून तुला तिरलय आनंद झाला. तो माझ्या लवड्यावर बसून आधी साजरा कर. नुसत्या शब्दांनी माझ्या अख्खी सल्तनत हलती. मला झुकून आधी आई घाल्या मुजरा कर. मी डोळ्यात अंगार घेऊन बसलो होतो. मेरे हौसलोने कहा आसमान झुका दे. मेरे आई के आंखों के आंसू बोलते थे मुझे इस दुनिया को इसकी औकात दिखा दे. तो फिर माँ ये देख मैंने क्या कर दिया. मेरे खून से मैंने आसमान भर दिया. तेरा बेटा भी आम इंसान नहीं रहा. तेरे लिए मैंने सीने में ही घर कर दिया. पाठीमध्ये नाय छातीत रवून टाक, हिपहॉपच्या चरणात काळीच ठेवून टाक. मी मेल्यावरती डोळ्यामध्ये पाणी नको आणू, ती तलवार घेऊन दुनियेची आईच होऊन टाक.